नानादेही देव एक विराजे नाना नाटक लीला सुंदर रूप साजे नाना तीर्थ क्षेत्रे अभिनव गति माजे अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी राजे जय देव जय देव आत्मया रामा निर्मार्गमशोधिता नकळे गुणसीमा जय देव जय देव बहुरूपे बहुगुणे बहुता कालांचा हरिहर ब्रह्मादेक देव सकळांचा युगानुगे आत्मा रामामूचा दास भरे महिमा नमोदेवाचा जय देव जय देवात्मया रामा निरमागम शोधिता नकळे गुणसीमा जय देव जय देव सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता परिमल गहना दहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिका अंतानंता तो आम्हा सुलभ जय कृपावंता जय देव जय देव जय करुणाकरा पार्वती ओ वाळु सद्गुरु माहेरा जय देव जय देव माहे विण माहेर विश्रांति ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणे वाव सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव स्वामी रामदासा फळदा सद्भाव जय देव जय देव जय करुणा करा भारती ओ वाळु सद्गुरु माहेरा जय देव जय देव ब्रह्मा विष्णु हरादिक मानसि ध्याति दयाळा मानसि ध्याति सुरवर किन्नर नारद कुम्भर कीर्तने गाति आगम निगम वदति श्रुति मंगली गति दयाळा मंगली गति तो आम्हा पूर्ण कामा मानवा प्राप्ति जय 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 आरती श्री गुरु स्वामी समर्था दयाळा स्वामी समर्था काया वाचा मने प्राणे उवाळनादा ऋषिवर मुनिवर कविवर ध्याने तुझे स्थाप्य दे दयाळा तुझे स्थाप्य दे षड दर्शने मत्त कुमारी पंथ चालिय रे परा परा परंपरा पार न कळे दयाळा पार न कळे पतित प्राणी पदा लागुनी कल्याण झाले जय 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 आरत श्री गुरु स्वामी समर्था दयाळा स्वामी समर्था काया वाचा मने प्राणे उवाळनादा जय जय रघुवीर समर्था।